अंगणी विवेक करी रावण प्रति सदचरणी होती लोगे राजहंसा बोले दाखिले आदर है तुम्ही देवी झगड़े क्षीर निनासे तेवी दोषादोष विवेकी इंद्रियेची होती पारखी नियमो पारे पाईकी ओळखे नाही नाही कणे ते कामची वाढी न पाहणे ते देखीची गाडी अवाच्य ते टाळीची तुझी गा वाती पुन्हा जैसे पळवला हे काळवसे निषिद्ध इंद्रिया जैसे समोर नव्हे नाराधर काळे महानदी उत्तंबळे तैसी बुद्धी पखडे शास्त्र जाती अगा पुनवेच्या दिवशी चंद्र प्रथा धावे आकाशी ज्ञानी वृत्ती तैसी आके सैंग वासना एकवटे प्रवृत्ती पोपटे मानस विषय विषयावरी एवं तत्व वाढे तरी हे चिन्ह पुढे आणि निधनही घडे देवाची तरी इतर आपलं मागच्या रज आणि तम यांच्यावर विजय मिळवून तत्व देहामध्ये जेव्हा वाढत देहामध्ये रज तम आणि तत्व हे तीनही गुण अवश्य मेव असणार असत केवळ सात्विक मनुष्य नाही केवळ राजस मनुष्य नाही आणि केवळ तामस मनुष्य देखील नाही सत्व रज आणि तम यांची नैसर्गिक अवस्था प्रत्येकाच्या देहामध्ये आवश्यक आहे जरी संत असले तरी तमोगुण आवश्यक आहे झोप आवश्यक आहे जरी महात्मा असले तरी देखील रज त्यांच्या जीवनामध्ये जिथेल कार्य ते करत ते कार्य तत्व प्रेरित असलं तरी देखील स्वाभाविक व्यवस्थेमध्ये तम आणि रज संपूर्ण बाजूला चालले असं होऊ शकत नाही तरी देखील स्वाभाविक अवस्थेत तत्व रज आणि तम हे तीन गुण असणं आणि रज आणि तम यांना दडपून किंवा यांना दाबून सत्वगुण फार उत्कर्षाने असणं याचं वर्णन तिथं चाललं जेव्हा सत्वगुण ओव्हरवेल्मिंग होतो रज आणि तम यांना दाबतो ते केवळ नैसर्गिक अवस्थेत असतील जेवढे असायला हवेत तेवढेच असतील आणि बाकी सर्व जीवन सत्वाचं असेल असं जेव्हा होतं तेव्हा काय घडतं याचं ज्ञानेश्वर महाराजांनी निरूपण केलं सर्वेंद्रियांच्या अंगणी विवेक तरी रावणी विवेक हा पहारा देतो सर्व इंद्रियांच्या हालचालींवर पहारा विवेकाचा असतो आणि त्याचं वर्णन त्यांनी पूर्ण केलं आहे नाही करणे ते कामची वाढी न पाहणे ते विधीची गाडी अवाच्य ते गाडी काही काही मंडळी इतकी सत्वभूमी असतात हे ऐकू नये ते काम सहजच टाळतात कानांनाच वाटतं की नको ऐकायला कधी कधी याचा परमार्थ करणारे आणि परमार्थ न करणारे असाही संबंध नाहीये असं वाटण्याची शक्यता आहे की परमार्थ करणाऱ्यांच्या ठिकाणी केवळ असे गुण आहेत परमार्थ न करता देखील अत्यंत सात्विक अशी त्यांची मंडळी आहेत मला तर असं वाटतं की परमार्थ करणारे जे आहेत तेवढंच किंवा त्याच्यापेक्षा अधिक प्रपोर्शन सत्वगुणी मंडळी पण परमार्थाच्या वाट्याला अजून गेलेली नाहीये असे खूप समर्थ जर म्हणतात की कित्येक प्रपंची जन अखंड वृत्ती उदासीन नीती न्याय लक्षण दंड येणार असे खूप आहेत भाग्य परमार्थ जर अशी मंडळी असतील आणि परमार्थाच्या वाटेला लागली तर अधिक भाग्य आहे पूर्वी फुलेजी आपल्याकडे यायचा स्वामीजींकडं. तर त्या फुलेजींची सुनवाई असा सांगत असेल, मला एकदा भेटल्या की त्यांच्या घरी होतो, त्यांचे यजमान त्यांच्या बंगल्याच्या एका बाजूच्या खिडक्या लावलेल्या होत्या. तर त्या म्हणाले की ते शेजारचे जे बंगला आहे त्यांची खिडकी याला लागून आहे आणि मगाशी यजमान जेव्हा बाहेर गेले तर तेव्हा त्यांच्या घरात काहीतरी थोडासा वाद चाललेला होता किंवा भांडण चाललेलं होतं, घराघरात काहीतरी होऊ शकत. तर ते तिकडून एका खोलीतून दुसऱ्या खोलीत जाताना त्यांनी सांगितलं की तिकडच्या खिडक्या लावू शकता. कोणाचे ताक लंब होता, सासू आणि चुना भांडत असतील तर एकमेकींचं म्हणणं तरी काय आहे हे घरात बसल्या बसल्या जर ऐकायला मिळत असेल समजून देत तरी की बाहेरच्या सगळं देवधर्म वगैरे करतात सुनेशी कशा वागतात, ऐकून जर ऐकायला मिळते तर काय विचार. ते म्हणाले की त्यांनी सांगितलं की इकडच्या खिडक्या लावा, आपल्या घरात ते नको ऐकायला, त्यांचं त्यांच्या घरात चालतो. हा तत्व गुण आहे आणि खूप परमार्थ न करणाऱ्या त्या ठिकाणी देखील हा सहज व्यत्यय असू शकतो. जेव्हा गौरवहिनी नसतो तेव्हा तो काम करतो आणि खूप चांगलं काम करतो. नायकने ते कानची टाळी न जा लेखणे ते दिठीची वाळी, अवाच्य ते टाळी दीपची का. सर्व इंद्रियांच्या ठिकाणी आणि मन आणि बुद्धी यांच्या ठिकाणी प्रकाश निर्माण जेव्हा होतो, ज्ञानाचा प्रकाश, सर्व गुणाचा प्रकाश म्हणजे ज्ञानाचा प्रकाश, सर्व गुणाचा प्रकाश म्हणजे सावधानता. चैतन्यमध्ये असणं, चैतन्याकडे लक्ष असणं, जर सावध असेल जागा असेल तर तो सर्व गुणातच असेल. जागा आहे आणि रजगुणात आहे असं करता येत नाही. जागा आहे आणि तमोगुणात आहे असं करता येत नाही. म्हणून जो चैतन्याकडं चैतन्याकडं लक्ष देऊन आहे, ज्याची चेतना जागी झाली, ज्याला जागृती आली, त्याच्या ठिकाणी प्रेम आलं, त्याच्या ठिकाणी सेवा आली, त्याच्या ठिकाणी भगवत भक्ती आहे आणि त्याचं वर्णन चाललेलं आहे. वाती पुढा तैसे पळो लागे काळ होते, निषिद्ध इंद्रिया तैसे समोर नव्हते. नाराधर काळे महानदी उत्तंबळे, तैसी बुद्धी पगळे शास्त्र जाती. शास्त्राच्या ठिकाणी देखील बुद्धी काम करायला लागते. या प्रकाशाची जी निर्मलता आहे ती निर्मलता डोळ्यांच्या ठिकाणी, कानाच्या ठिकाणी, हाताच्या ठिकाणी सात जी करचरणी होती डोळे असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, सगळीकडे निर्माण होते. आणि या निर्मलतेच्या प्रकाशातच तो सर्व व्यवहार करतो. अशा प्रकारे त्यांचं जे जीवन असतं ते जीवन एका सत्व सुखामध्ये असं त्याची व्हायला सुरुवात होते. अज्ञान इंद्रियांच्या ठिकाणी नाही, मनाच्या ठिकाणी नाही आणि बुद्धीच्या ठिकाणी देखील नाही. अज्ञान नाही याचा अर्थ देहबुद्धी नाही. अज्ञान नाही याचा अर्थ संस्काराच्या ठिकाणी रमण नाही. अज्ञान नाही याचा अर्थ जगत जसं आहे तसं सत्य आहे असं मानणं नाही. ज्ञानाचा प्रकाश आहे याचा अर्थ आपल्याकडे पाहण्याची दृष्टी आहे. राजहंसापुढे सासूचे आगरडे तोडी देवी धगडे क्षीर दिलासे चौथीच पुढचं टोक क्षीर आणि नीर यांच्यातला झगडा करून टाकत सगळ्या चौथीशी संबंध येत नाही राजा मुलाचा खूप सगळी चोच बुलवायची आणि मग नीर क्षीर विवेक होईल असं देखील नाही. इंद्रियांना पाहिल्या पाहिल्या जी अविद्या आहे ती गळून पडते आणि विद्यात्मक भाव समजतो असं मोठं वर्णन ज्ञानेश्वर महाराजांनी केलं. आपण सगळं जीवन जो जगतो तो तत्वाचा तो तत्वगुणाचा आणि या तत्वगुणाचा अत्यंत उत्कर्ष झालेला असल्यामुळं त्याच्या ठिकाणी निष्काम निरपेक्ष प्रेम सर्वांच्या कल्याणाची सहज इच्छा तो कारण कारुण्य सर्व जगावर सर्वे सुखी न संतु सर्वे संतु निरामया सर्वे भद्राणी पश्यंतु अशा प्रकारची भावना एका धर्मामध्ये म्हणजे स्वरूप धर्मामध्ये राहावं निरंतर राहावं शास्त्र काय सांगतं ते पाहावं शास्त्र जे सांगतं त्याचा अनुभव घेण्यासाठी प्रवृत्त व्हावं त्याकरता कसं जीवन असेल याचा विचार करावा त्या जीवनाचा अंगीकार करावा आणि मोठ्या वैभवासारखं ते जीवन जगताना राहावं तसं तरी नाही. साधकाचा शास्त्राचा अभ्यास करणाऱ्यांचा जो भगवत भक्त आहे त्याच्या मुखावर उदासीनता नको शांती पाहिजे समाधान पाहिजे कारण जग काय आहे ते कळलेलं आहे आत केवळ लक्ष आहे आत प्राश्चर्य जागृती आहे ध्यानाला बसतो आहे नाम घेतो आहे श्रवण करतो आहे शास्त्र काय सांगताय ते सांगतो आहे अशा व्यक्तीचं जीवन कसं असलं पाहिजे आत्मनिर्भर म्हणजे आत्म्याच्या ठिकाणी निर्भर अथवा परमात्मनिर्भर सद्गुरूंवर श्रद्धा सद्गुरूंवर निष्ठा रामावर श्रद्धा रामावर निष्ठा राम करीसे देव करीसे अशा प्रकारचं त्याचं जीवन त्याच्या परिणी त्याच्या पद्धतीने त्याच्या जीवनामध्ये सुखाखेरीज शांतीखेरीज समाधानाखेरीज अन्य काही नसावं असं त्याचं जीवन अशा प्रकारचं जीवन जगत असताना जेव्हा मृत्यू येतो ज्ञानेश्वर महाराज म्हणतात एवं तत्व वाढे तरी हे जीवन आता सांगितली ती चिन्ह जेव्हा तत्व वाढतं तेव्हा असतात खुडे आणि निधनही घडे तेव्हा ती जरी आणि अशी चिन्ह पुन्हा असताना जर निधन घडलं तर देह ठेवला तर का पहालेने सुयाने झाले या परगुणे पडियंते पाहुणे स्वर्गवया उत्तम पर्जन्य झालं झाला त्यामुळं सुभाळ निर्माण झाला अन्न धान्य उत्तम झालं पीक पाणी उत्तम झालं सर्वत्र अत्यंत समाधानाचं वातावरण आहे आणि पंडियांचे पाहुणे दैवगत्या प्राप्त झाले अतिशय आवडते असे पाहुणे अशा काळात आपल्या घरी आले तेव्हा त्याचं परिपूर्ण व्हावं त्यांच्याकरता जे हवं ते करावं असं जसं व्हावं तरी दैतीची धरीची संपत्ती आणि दैतीची औदार्य धैर्यवृत्ती घरी भरपूर धनधान्य संपत्ती आहे आणि औदार्यवृत्ती देखील भरपूर आहे औदार्यवृत्ती ज्ञानेश्वर महाराजांनी औदार्य धैर्य वृत्ती असं म्हटलं आहे. तुम्हाला माहिती असेल की औदार्यामध्ये धैर्य लागतं. धैर्य असल्याखेरीज औदार्याला परिपूर्णता येत नाही, कारण करावं म्हणून खूप वाटत. दान आणि औदार्य या ज्या दोन गोष्टी आहेत या प्रत्यक्षात येण्यासाठी धैर्याची अत्यंतिक आवश्यकता आहे. मी बर्नार्ड शॉचं मध्ये कुठेतरी गोष्ट वाचली होती की एका चर्चमध्ये प्रवचनाला शॉ गेलेले असताना इतका सुंदर विषय मांडला जात होता की त्यांना असं वाटायला लागलं की इतक्या चांगल्या वक्त्याला नाम म्हणून आपल्याकडून निश्चितच 5 पाऊंड द्यायला पाहिजे. प्रवचन संपत आलं तेव्हा बर्नार्डशॉची जी रक्कम आहे ती 1 पाऊंडापर्यंत कमी आलेली होती. प्रवचन तितकंच चांगलं होतं पण मनातल्या मनात विचार चाललेला होता की 5च्याऐवजी 2 दिले तर नाही करता. सर्वात शेवटी त्यांनी असं ठरवलं की 1 पाऊंड आपण देऊ. प्रत्यक्षात त्यांच्या पद्धतीप्रमाणे ती फिरवायला सुरुवात झाली. आपल्याकडे कीर्तनात कसं काही फिरवली जाते काठी तशा प्रकारे काही पद्धत असेल. तेव्हा जेव्हा पुढच्या रंगांमध्ये ती गोष्ट आली शॉपच्या तेव्हा शॉपला असं वाटलं की त्याच्याऐवजी काही पेनी दिल्या तरी देखील पूर्वी 1 पाऊंड त्याच्याऐवजी काही पेनी आपण दिल्या तरी चालतील. आणि शॉ असं म्हणतात की माझ्या समोर जेव्हा ती थाळी आली तेव्हा असं मला वाटलं की त्याच्यातलेच 1 पाऊंड द्यायला धैर्य लागतं. देण्याचं धैर्य हे सामान्य नाहीये. ज्ञानेश्वर महाराजांनी औदार्य धैर्यवृत्ती असा शब्द वापरलेला आहे. खूप मोठं धैर्य लागतं. तरी तैसीची धरींची संपत्ती आणि तैसीची औदार्य धैर्यवृत्ती जशी संपत्ती आहे तशी धैर्यवृत्ती देखील आहे. कधी कधी सामान्य माणसं देखील फार मोठा त्याग करतात. एक आजी माझ्याकडे आल्या आणि त्यांनी मला सांगितलं की त्यांच्या 2 मुली एक मुलगी डॉक्टर जावळी डॉक्टर कलगावी आहे एक मुलगी पुण्यात आहे चांगल्या परिस्थितीत आहे तिची मुलं नोकरीला लागलेली आहेत तेही खूप चांगला पगार मिळवतात आणि घरची भरपूर संपत्ती. माझ्याकडे खूप मोठी रक्कम घेऊन आली खूप मोठी म्हणजे जवळपास 5-1 लाख रुपये. मी म्हटलं की एवढी मोठी रक्कम केंद्राला नकोय तर त्या म्हणाल्या की चांगल्या कामासाठी वापरा. मुलांना जेवढं हवं तेवढं मी केलेलं आहे आणि जास्त त्यांना करण्यात काही उपयोग नाही. त्यांना त्यांच्या कर्तृत्वाला वाव ठेवला पाहिजे. हे माझे पैसे आहेत माझ्या मिस्टरांचे पैसे आहेत आणि माझ्या आजारपणाचे आणि बाकी सगळी व्यवस्था करून उरलेले हे पैसे आहेत आणि हे पैसे त्यांना मिळावेत असं मला वाटत नाही आणि मी हे देते आहे ते त्यांना सांगून देते आहे. याला धैर्य लागतं. औदार्य धैर्य वृत्ती असं ज्ञानेश्वर महाराजांनी हा तत्वगुणाचा खास स्वभाव आहे. तरी तैसीची घरींची संपत्ती आणि तैसीची औदार्य धैर्यवृत्ती मा परत्रा आणि कीर्ती का न व्हावे एवढा असेल तर मग स्वर्ग सुख आणि कीर्ती का प्राप्त होऊ नये? मग गोमडेया तया जावळी असे धनंजया तेवी सत्वी जाणे देहा चे आधीगा अशा उत्तमत्वाला जशी सगळी जोड मिळावी तसं सत्व गुण वाढलेला असताना त्याचं जाणं घडलं सत्वी जाणे देहा के आधीगा तो अन्यत्र कुठं जाईल? जे स्वगुणी उद्भट घेऊन सत्व चोखट निघे जाणून कोपट भोगक्षेम आहे. उत्तम स्वगुण घेऊन आणि शुद्ध चोख असं सत्व घेऊन निघे जाणून कोपट भोगक्षेम आहे. कोपटांचे शरीर पोक्त हे सोडून जेव्हा तो जातो अवतटे ऐसा जो गाये तो सत्वाचाची नवा होई. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात त्याला परत सत्वाचा नवा उत्तम असा जन्म येत होईल. किंबहुना जन्मला आहे ज्ञानी जन्माची तो ज्ञानी लोकांच्या समुदायामध्ये जन्म घेतो. तुम्ही लक्षात घ्या की कालची तुमची जी अखेरची शिल्लक आहे तीच आजची आरंभीची शिल्लक असणार. आज काय फरक पडणार आहे? रात्री धंदा व्यवसाय काही केलेला नाहीये, काल ते पैसे तिजोरीत आहेत, ते आज सकाळी वापरायला मिळणार आहे. आरंभीची तुमची शिल्लक आहे, दुसरी शिल्लक तुमच्या वर्षी येणार नाहीये. देहांतर प्राप्ती तसं कौमारून यवनम जरा तथा देहांतर प्राप्ती त्याच प्रकारे देह गेल्यानंतर पुढचा देह प्राप्त होणं असं घडतं. जन्म मृत्यू आणि मृत्यूनंतर जन्म हे अपरिहार्य चक्र आहे. मृत्यूनंतर जन्म आणि जन्मानंतर मृत्यू या गोष्टी होणारच, पण मृत्यू म्हणजे दुसराच अंधकार नसून मृत्यू म्हणजे त्या कशाच प्रकारे पुढचा जन्म एवढंच. जसं नाटकाचा एक अंक संपला एक पडदा पडावा आणि दुसरा उघडावा तशा प्रकारे मृत्यूनंतर एक पडदा पडतो एवढंच. परत जन्म येतो त्या नाटकाचाच एक भाग म्हणून जन्म येतो. काही एकदम तुमच्याबाबत वेगळं काही घडणं शक्य नसतं. आपल्या सगळ्यांच्याच बाबत अत्यंत सुसंगतपणाने जन्म मृत्यू गुण कर्म नशीब ज्याला आपण म्हणतो हे सगळं चालत आलेलं आहे. आपल्या कर्माशी हे संबंधित आहे, आपल्या वर्तनाशी हे संबंधित आहे, आपल्या विचाराशी संबंधित आहे, आपल्या गुणांशी संबंधित आहे. आज मी कर्म करतो त्या कर्माचे परिणाम संस्कार माझ्या मनावर होतात, बुद्धीवर होतात, इंद्रियांवर होतात, अंतःकरणावर होतात. एक बाह्यफळ मिळेल त्या कर्माचं, पण बाह्यफळ मिळालं एवढ्यावरून ते कर्म थांबत नाही, तर त्या कर्माचे जे संस्कार माझ्यावर होतात त्या संस्काराच्या परिणामाने माझं मन तयार होतं, माझी बुद्धी तयार होते, माझं अंतःकरण तयार होतं, माझा जीवभाव तयार होतो. मी जेव्हा पुढचं कर्म करायला घेतो तेव्हा आधी त्या कर्माचा फार मोठा परिणाम त्या कर्मावर होतो. कारण माझ्या मनावर परिणाम झालेला असतो, त्याच मनाने पुढचं कर्म करायला मी घेणार. संस्कार झालेल्या या मनबुद्धी अंतःकरणाने चित्तानी मी कर्म करतो आणि मनबुद्धी चित्ताचे हे संस्कार त्या जीवावर देखील उमटलेले असतात. आणि जेव्हा देह पडतो तेव्हा ते जसे ना तसे संस्कार घेऊन मी पुढे जाणार. मी अशी एक गोष्ट वाचली ती खरं दृश्य جب مارا آگا تو ہسلا دردشت ہسلا سگیا پاکشی لوکی شردا ہے کہ دردشت جنما آلہ تو ہسلا گرو نانک بدل دیکھیے اصل گرو نانک جنما آلے تو ہسن اصل جنما آلے اچھی گوشت ہے پر دردشالا ایک ورشانی شیشانی اگر وچارل کہ ہمیں آتا ایکل کہ تمہیں جنما آلہ تو ہسن جنما آلہ اصل اصل جنما کا ماپ پرمپرا ہوتی میں جب دیہ ٹھیلا ماپتا تو میں ہسن دیہ ٹھیلا میں ہسن جنما اپن پہا اپن رڑت رڑت جائے تو میں آتا واچل کی جب تلسی کا لگی جلنا پھاسی کی تو ویٹ کر لی ہوتی کہ پہاٹے تین واسطہ جنم پھاسی ہوئی تو راتری دھوکو شکلے نہیں اپنے ہاتھ مارو بدلون اسوستھ بنا لیجیے فریا مارو تو پنتپردھان پھاسی کی شمشا جانے ایک دشن ہونا ہوتا ایک واسطہ کوٹڑی سے کھلی پوکھ لو تو مل لگے کہ تین واسطہ ٹھرلے ہوتا آتا کٹھ نیتا ہے ادھر وڑ آدھی پھاسی دی جی ٹھرولی وڑ ہوتی تھی آدھی پھاسی جب سنگت مہیلا آلے لوگ ہوتے مرن چل پانچے پڑے پائے پکڑلا کو ہاتھ پکڑلا تیسرا اچل مہیل لگ ایک ویل تو ستادھیش پن جھٹاپٹ کرت ہوتے جاتا جاتا کت تری گز پکڑت ہوتے دار پکڑت ہوتے دھڑپڑ کرت ہوتے تمہارا کیا مجھے خالی گھٹو अशा प्रकारे गेले असता आपण पेपर मध्ये वाचलं तर आपण ते वेगळ्या प्रकारे जातो त्यांना फाशी दिली म्हणून ते असं करत होते तर आपण पाय झाडतो हात झाडतो बडबड करतो नको नको म्हणतो कोणाला चालला म्हणून दृश्य म्हणतात की म्हणून जन्माला येताना तो तिकडं अंतर संपला तिकडं उघडला म्हणून रडत रडत जन्माला येतात असं ते म्हणतात मी हसत मृत्यू माझा झालेला होता म्हणून मी हसत जन्माला ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की सांगपा धनुर्धरा रावो रायपणे डोंगरा गेलिया अपुरा होय काही राजा वनात केला डोंगरात केला तर काय तिचा अपूर्ण सोबत असणार आहे त्याच्या राजधानीला सोडून जरी तो गेला तरी आधीच सगळी सुख तिथं पोहोचलेली असतात असं असतं काय की राजा जाईल मग आपण इथं पाणी पाहू तिथं पाणी पाहू सगळी व्यवस्था केलेली असते आणि राजा जातो आणि तिथं राजेशाही पद्धती देत राहतो नागरी येथींचा दिवा नेविया तेजिया गावा तो तेथे तरी पांडवा दीप जेकी इथला दिवा उचलला आणि शेजारच्या गावात नेला तर तिथं तो दिवा म्हणूनच ओळखला जाणार तैसी ते सत्वशुद्धी आगळी ज्ञानेची वृद्धी तरंगावो लागे बुद्धी विवेकावरी तशा प्रकारची सत्वशुद्धी त्याला प्राप्त होते ज्ञानाला त्याच्या वृद्धी मिळते जेवढं ज्ञान मागचा देह ठेवताना त्या ज्ञानात भर पडते हे तुमचं वर्णन आहे याच्यावर विश्वास ठेवा हे साधकाचं वर्णन आहे याच्यावर विश्वास ठेवा एवढ्या तरुण वयात तुम्ही का आला काही कारण नाही इथे यायचं इथं कोणती करमणूक आहे जर असेलच तर एखाद वेळेला ज्ञानेश्वर महाराजांच्या शब्दाच्या निमित्ताने माझी तू घडत असेल की तुमच्या एखाद्या स्वाभाविक घडणाऱ्या कृतीवर टीका होत असेल तरी येतात ऐकताय सुधारणा करू म्हणताय कशा करता कारण तुम्हाला जीवन घडवायचंय. कोणी सांगितलं तुम्हाला जीवन घडवायचं? तुमच्या आतून प्रेरणा, तुम्हाला वाटतंय हे जीवन घडवायचंय. याच्याशिवाय ते तरुण मंडळी इथं समोर येऊन बसली. मागच्या गावात जो दिवा होता तो दुसऱ्या गावात घेऊन ठेवला तरी दिवाच असणार आहे. अगोदर ते ऐकता जो जाईल तो तत्वाचा की नवा होईल, तो परत नवीन तत्वाचा म्हणून जन्म घेतो. आणि जिथं सत्व गुणी कर्म चाललेली असतात तिथं जातो तो संतांकडे जातो, तो ज्ञानेश्वरी वाटतो, तो भगवत भक्त होतो, तो शास्त्रांचा अध्ययन करतो. तैसी ते सत्वशुद्धी आगळी ज्ञानेची वृद्धी तरंगाव लागे बुद्धी विवेकावरी. आणि असं जन्म शुद्धी आणि संशुद्धी होत जाते हा कर्मविभाग आहे. कर्मविभागाने जीवन घडत घडत जातात. बहुनाम जन्मनाम अंते ज्ञानवान माम प्रपद्यते. खूप जन्माच्या नंतर ज्ञानी मला येऊन मिळतात असं हे ज्ञानात वृद्धी होत होत तो ज्ञानी होतो. इच्छा तर अशी असते की येण्याची जन्मे येण्याची काळे संसारी होईचे निराळे. खरं म्हणजे आत्ताच प्राप्त व्हावं अशी इच्छा असते. हे ऐकत असताना कोणाकोणाच्या बुद्धीमध्ये आत्ता देखील निर्गुणत्वाचा बोध असेल, आत्ता कोणाकोणाला असं वाटत असेल की आपण आत्मरूप आहोत, पण नंतर विसरत असेल, पण या ज्ञानामध्ये वृद्धी होत जाते. तैसीचे सत्वशुद्धी आगळी ज्ञानेची वृद्धी तरंगाव लागे बुद्धी विवेकावरी. पै महदागी परिपाठी विचारुणी शेवटी विचारा सकट पोटी चिरोणी काय. महद आदी परिपाठाने असणारा अनात्म तत्व याच्याबद्दल चांगलाच विचार करतो. त्रिगुण कर्म कर्माची फळ कर्माचा फळ भोगणारा देह तो देहच मी नाही. म्हणून देह मनबुद्धीची कर्म देह मनबुद्धीला फळ मी त्याच्यापेक्षा अत्यंत वेगळा अशा प्रकारची एक बुद्धी त्याची तयार होते. अनात्मरूपी संसार आणि त्या संसाराला धरून बसणं त्याचं काव्य आता पुष्कळ झालं असं त्याला वाटायला लागतं. विनोबा म्हणतात की बिकट वाट वही वाट नसावी भोपट मार्ग तोडू नको संसारामधी ऐस आपुला उगाच भटकत फिरू नको. असं संसारामध्ये आईच वगैरे असं त्याला काही वाटत नाही, उलट आपली वाट बिकट असावी. वहिवाटांनी म्हणजे संसाराच्या वहिवाटीने जायला हा कधी सांगतोय. आपल्या इकडं तिकडं नको पाहू म्हणजे काहीच नको करू बरं. तो आपला संसारामध्ये बस अशी रडगाणी म्हणजे तू धाडस करू नको. तू काही किल्ले वगैरे पाहिलाच अशी नको. पडला भेटला तर काय तुला झेपणार नाही सायकल तुझं वय काय. धाडस करू नको. मग काही मर्दानी खेळ वगैरे खेळायला नव्हता नको. तुला नाही झेपलं नाही पडला धडपडला परीक्षा त्याच्यावेळेस दोन क्लास कर. संसारामध्ये आहे. मग काही देशाकरता त्याग वगैरे करू का नको. शिवाजी व्हावा पण आपल्या घरात नको. कारण मग तो शाहिस्तेचा आपल्या घरात येऊन बसायचा आणि आपण बाहेर त्यामुळं असावा शिवाजी पण आपल्या घरात नको. त्या एवढ्या मोठमोठ्या मोहिमा आणि सगळं तू आपला तुझ्या तुझ्या पद्धतीने काम शिक नोकरी कर, संसार कर, मग परमार्थ वगैरे करू का नको? कारण एखाद वेळ लागला चांगलाच परमार्थाला लागला आणि संसाराकडे दुर्लक्ष जर केलं नको तेही नको. आता मध्यम मार्गाने का उगाच भटकत फिरू नकोस, कुठून नकोस? असा जो अनात्म वर्ग संसार, त्या संसारामध्येच असणं, त्याच्यामध्येच राहणं, त्याच्यामध्येच मरणं, तो आढळणं नागवंडाचं तोंड पाहिलं, वा नागवंडाचं पाहिलं, सोन्याची फुलं उधळा, त्याच्यानी पुढे जगण्याची इच्छा असते आणि एवढं करून काय कर, काय कापड फणकू, ढंबर फणकू, जेवढं जेवढं जगायचं तेवढं जगावं. पण सगळे संसार करतायत, मुलं, जावई, सुना, मोठा परिवार, याच्या बाहेर वाचता नाही. ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात की हे या सगळ्याचा विचार करून विवेकाने महदादी परिपाठी विचारून ही शेवटी हा जो सगळा परिपाठ आहे त्याच्याबद्दल उत्तम चिंतन करतो. विचार प्रकटा पोटी जिरवणीचा आहे आणि हा विचार करून पोटी म्हणजे आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जिरवून राहतो. छत्तीचा सदतीचा जी क्षेत्र लक्षण सांगितली छत्ती, त्याच्यात सदतीचावं लक्षण, छत्तीचा सदतीचावे परमात्मा, छत्तीस नव्हे, छत्तीचा क्रम नव्हे, चोवीसा पंचवीसावे सांख्या ती चोवीस तत्व सांगितली, ती चोवीस नाही पंचवीसावं पुरुष तत्व परमात्मा. तिन्ही गुणवणी स्वभावे चतुर्थ दे आणि तीन गुण देखील नाही. चतुर्थ म्हणजे गुणातीतता. ऐसे सर्व जे सर्वोत्तम झाले असे जया सुगम तया सवे निरुपम लाहे ते. अशा अशा प्रकारचं सर्वोत्तम ब्रह्म झाले असे जया सुगम त्याला सोपं होऊन बसलेलं आहे. त्याचा निश्चय अहम आत्मा हा पक्का झालेला आहे. निश्चय कळेना ऐका झाला या नाव सिद्ध. अशा प्रकारच्या या ब्रह्मभावा बरोबरच अत्यंत निरुपम म्हणजे ज्याला उपमाच नाही इतका चांगला वैभव प्राप्त होतो. याची बळी लेख तमसत्व अधोमुख बैसोनी जरी आगळीक धरी राहत झालं तिथं निरूपण सांगतो. पुढचा श्लोक लोभा प्रवृत्ती आरंभा कर्मणा अशमन स्पृहा रजत केतानी जायंते विवृद्धे भरदर्शक. जेव्हा रजगुण उत्पन्न होतो तेव्हा काय होत? लोभ प्रवृत्ती आरंभ कर्मणाम कर्मणाम आरंभ कर्माला हात घालणं वेगवेगळ्या कर्मांना अशमः अतृप्ती स्पृहा इच्छा कामना रजसी एकाने जायंते रजगुणामुळं या निर्माण होतात. विवृद्धे भरदर्शक रजत जर वाढला तर एवढ्याच गोष्टी निर्माण होतात. आणि रजती प्रलयन तत्वा कर्मसंगी सुद्धा येते आणि अशा प्रकारे रजगुणाचा परमोत्कर्ष झालेला असताना जर देह ठेवला तर याचं एकत्रित विवरण ज्ञानेश्वर महाराजांनी केले म्हणून मी तसे श्लोक वाचतोय. हा श्लोक आहे बारावा आणि मी आता उच्चार्थ पंधरावा आहे. रजती प्रलयन तत्वा कर्मसंगी सुद्धा येते आणि अशा वेळेला जर मृत्यू आला तर कर्मासक्त अशा जीवनामध्ये जगामध्ये त्याचा प्रवेश होतो. परत एकदा देह ठेवून परत जेव्हा जन्म होईल तेव्हा काय होत ते पुढच्या
विठ्ठल 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 विठ्ठल
Thank you.